अहो वाघोबा
काय म्हणता,
हे काय चाललंय धडधड खडखड? वाघे मुरुची बडबड आणि गाडीची खडखड,
याला म्हणायचं खंडीरायाचं जागरण?
असे जागरण कोणकोणत्या ठिकाणी झाले सांगा आम्हाला,
सांगायला पाहिजे.
हो,
आदी मैलार नळदुर्ग बाळ्याचा खंडोबा पाली पेंबरी कडे पठार जिजुरी दावडी लिमगाव सातारा मलवडी कोर्थन चिचखेड.
वा वा,
अशा महामा ठिकाणी देवाचे जागरण झाले.
जागरण झाले,
ज्या ज्या ठिकाणी देवाचे ठाणे आहेत त्या त्या ठिकाणी जागरण झाले.
जागरण झाले,
राहिल्या सायलेले जागरण झाले भोळ्या भक्ताच्या घरी.
बराबर,
तेहतीस कोटी देवाला आमंत्र दिलं, वाघ्या मुरळीनं देवाचं नमन गायलं.
वा वा,
पंचतत्वाच्या गादीवर देव येऊन बसले, भक्ताला पाहून आनंदित झाले. हा समय तो समय एक झाला, दिवटीत बुदली पाजळली, दिवटीवरी पाच पळ्या तेल जळ, भक्ताचं विघ्न दूर पळ.
बराबर आहे,
तेहतीस कोटी देवाचं नमन केलं. आता गजानन गणपतीला बोलून घ्या आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करा.
शाबास.
आला त्याने हाती त्रिशूळ घेतला. शंकराच्या मुखाकडे माझं बाळ द्या